ಗಂಗಂ ಹರೇ ಪುಲಕಭೂಷಣಮಾಶ್ರಯಂತಿ ಭೃಂಗಾಂಗನೇವ ಮುಕುಲಾಭರಣಂ ತಮಾಲಂ ಅಂಗೀಕೃತಾಖಿಲ ವಿಭೂತಿರಪಾಂಗಲೀಲಾ ಮಾಂಗಲ್ಯದಾಸ್ತು ಮಮ ಮಂಗಲದೇವತಾಯ ಮುಗ್ಧಾಮುಹು ವಿದಧತಿ ವದನೆ ಮುರಾರೇ ಪ್ರೇಮತ್ರ ವಾ ಪ್ರಣಿಹಿತಾನಿ ಗದಾಗತಾನಿ ಮಾಲಾದೃಶೋರ್ಮಧುಕರೀವ ಮಹೋತ್ಪಲೇಯ ಸಾ ಮೇ ಶ್ರಿಯಂ ದಿಶತು ಸಾಗರ ಸಂಭವಾಯ ಆಮೀಲಿದಾಕ್ಷಮಧಿಗಮ್ಯ ಮುದಾ ಮುಕುಂದಂ ಆನಂದಕಂದಮನಿಮೇಷಮನಂಗತಂತ್ರಂ ಆಕೇಕರಸ್ಥಿತಕನಿ ನಿಕಪಕ್ಷ್ಮನೇತ್ರಂ ಭೂತ್ಯೈಭವೇನ್ಮಮ ಭುಜಂಗಶಯಾಂಗನಾಯ ಬಾಹ್ವಂತರೆ ಮಧುಜಿತಶ್ರಿತ ಕೌಸ್ತುಭೇಯ ಹಾರಾವಲೀವ ಹರಿನೀಲಮಯಿ ವಿಭಾತಿ ಕಾಮಪ್ರದ ಭಗವತೋ ವಿಕಟಾಕ್ಷಮಾಲಾ ಕಲ್ಯಾಣಮಾವಹತು ಮೇ ಕಮಲಾಲಯಾಯ ಕಾಲಾಂಬುದಾಲಿ ಲಲಿತೋರಸಿ ಕೈಟಭಾರೇ ಧಾರಾಧರೆ ಸ್ಫುರತಿಯ ತಡಿದಂಗನೇವ ಮಾತು ಸಮಸ್ತ ಜಗದಾಂ ಮಹನೀಯ ಮೂರ್ತಿ ಭದ್ರಾಣಿ ಮೇ ದಿಶತು ಭಾರ್ಗವ ನಂದನಾಯ ಪ್ರಾಪ್ತಂ ಪದಂ ಪ್ರಥಮದ ಕಲು ಯತ್ ಪ್ರಭಾವ ಮಾಂಗಲ್ಯ ಭಾಜಿ ಮಧುಮಾಧಿನಿ ಮನ್ಮಥೇನ ಮೈಯಾಪದೆತ್ತದಿಹ ಮಂಥರ ಮೀಕ್ಷಣಾರ್ಧಂ ಮಂದಾಲಸಂ ಚ ಮಕರಾಲಯ ಕಲ್ಯಕಾಯ ಪದ ವಿಭ್ರಮದಾನ ದಕ್ಷಂ ಆನಂದ ಹೇತುರಧಿಕಂ ಮುರವಿದ್ವಿಷೋಪಿ ಈಶನ್ನಿಷೀದದು ಮಯಿ ಕ್ಷಣಭೀಕ್ಷಣಾರ್ಧಂ ಇಂದೀವರೋದರ ಸಹೋದರಮಿಂದಿರಾಯ ಇಷ್ಟ ವಿಶಿಷ್ಟ ಮತಯೋಪಿ ಯಯಾ ದಯಾರ್ದ್ರ ದೃಷ್ಟ್ಯಾ ತ್ರಿವಿಷ್ಟ ಪಪದಂ ಸುಲಭಂ ಲಭಂತೆ ದೃಷ್ಟಿ ಪ್ರಕೃಷ್ಟ ಕಮಲೋದರ ದೀಪ್ತಿರಿಷ್ಟ ಪುಷ್ಟಿಂ ಕೃಷಿಷ್ಟ ಮಮ ಪುಷ್ಕರ ವಿಷ್ಟರಾಯ ಆ श्राद्धयानुपवनो द्रविणाम्बुधारा अस्मिन्न किञ्चन विहङ्गशिशौ विषण्णे दुष्कर्म धर्ममपनीय चिराय दूरम् नारायण प्रणयिनी नयनाम्बुवाः गीर्दे वदेति गरुडध्वज सुन्दरीति शाकम्भरीति शशिशेखर वल्लभेति सृष्टिस्थिति प्रलय केलिषु संस्थिताय तस्यै नमस्त्रिभुवनैक गुरो तरुण्ये शुभकर्म फल प्रसूत्यै रत्यै नमोस्तु रमणीय गुणार्णवाय शक्त्यै नमोस्तु शतपत्र निकेतनाय पुष्ट्यै नमोस्तु पुरुषोत्तम वल्लभाय नमोस्तु नमोस्तु नारायण वल्लभाय हेमाम्बुजपीठिकायै नमोस्तु भूमण्डलनायिकायै नमोस्तु देवादिदयापरायै नमोस्तु शार्ङ्गायुधवल्लभायै नमोस्तु देव्यै भृगुनन्दनायै नमो नमोस्तु दामोदर वल्लभाय नमोस्तु कांके कमलेक्षणाय नमोस्तु भूत्यै भुवन प्रसूत्यै नमोस्तु देवादिभिरचिताय नमोस्तु नन्दात्मज वल्लभाय सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि साम्राज्यदान विभवानि सरोरुहाक्षी त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यदानि मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये कटाक्षसमुपासनाविधि सेवकस्य सकलार्थसम्पद सन्तनोति वचनाङ्गमानसै त्वा मुरारि हृदयेश्वरीं भजे सरसि जनिलये सरोजहस्ते धवलतमां शुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्। कुम्भमुकावसृष्ट स्वर्वाहिनी विमलचारु जलाप्लुतांगी प्रातर्नमामि जगदाम् जननीमशेष लोकाधिनाथ गृहिणी अमृताब्धिपुत्री। कमले कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतरङ्गितैरपाङ्गै अवलोकय माम किञ्चनानां प्रथमं पात्रं कृत्रिमं दयाय। भुवि बुधभाविताशया भवन्ति ते भुवि बुधभाविताशया।